स्तोत्र संहिता अध्याय 120 आरोहण स्तोत्र। मी संकटात असता परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले। हे परमेश्वरा, लबाडी करणाऱ्या ओठापासून व कपटी जिभेपासून माझा जीव सोडीव। हे कपटी जिभे, तुला काय दिले जाईल? तुला आणखी काय मिळणार? वीरांचे तीक्ष्ण बाण आणि रतम लाकडाचे निखारे। हाय हाय, मी मेषेखात मुक्काम करीतो, केदाराच्या डेऱ्यांजवळ राहतो। शांततेचा द्वेष करणाऱ्यांजवळ माझा जीव बराच काळ राहिला आहे। मी शांतता प्रिय आहे, तरी मी बोलतो तेव्हा ते लढाईस प्रवृत्त होतात।